तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल केला आहे तो दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया प्रतीक्षा करा किंवा थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. द पर्सन यू हॅव कॉल्ड इज स्पीकिंग टू समवन एल्स. यू कॅन वेट और कॉल अगेन लेटर. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वह अन्य कॉल पर व्यस्त है.
कृपया होल्ड करा. आपला कॉल अन्य नंबर वर फॉरवर्ड केला जाता है. कृपया होल्ड करें. आपका कॉल अन्य नंबर पर फॉरवर्ड किया जा रहा है. काइंडली होल्ड द लाइन. योर कॉल इज बीन फॉरवर्डेड टू अनदर नंबर.
मी ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच्ड ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. द नंबर यू आर कॉलिंग इज करंटली स्विच्ड ऑफ.